नमस्कार, मी भक्ती सोनटक्के. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रत्येक विद्यार्थ्यानं आपल्या स्वतःच्या अध्ययन शैलीवर विश्वास ठेवावा असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज परीक्षा पे चर्चा या संवादात्मक कार्यक्रमाच्या नवव्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि परीक्षेच्या काळात तणावातून मुक्त राहण्यासाठी मार्गदर्शन केलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं आज व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला. बुधवारपासून सुरू झालेल्या समितीच्या बैठकीतले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जाहीर केले. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं रेपो आणि इतर दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार आहे. सकाळी 7:30 मतदानाला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 5:30 मतदान सुरू राहणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी 9 फेब्रुवारीला होणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात सुरू असलेल्या नक्षलविरोधी कारवाईत आणखी 2 नक्षलवादी ठार झाले आहेत, तर कारवाई दरम्यान जखमी झालेल्या एका जवानाचा मृत्यू झाला आहे. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत आतापर्यंत 3 नक्षलवादी मारले गेले आहेत, यात एका महिलेचाही समावेश आहे. या कारवाईत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे 2 तळ उद्ध्वस्त केले आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकात आज दिवसअखेर 266 अंकांची वाढ झाली आणि तो 83,580 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 51 अंकांची वाढ नोंदवत 25,693 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:00 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.